93.5 Red FM वर 10:26 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पावसाबद्दल बोलणं सुरू आहे. पाऊस अजून सुद्धा यायला तयार नाहीये. लोक प्रयत्न करतायत, आळवत आहेत, एकूणच बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जात आहेत, पावसाला सांगितल्या जात आहेत, विनवणी केली जाते, सगळं ठीक. पण जे मेन कारण आहे पाऊस न पडण्याचं, त्यांमध्ये एक गोष्ट कायम सांगितली जाते की बाबा रे, पर्यावरणाचा समतोल आपण नाही राखत आहोत. आपल्याकडून बऱ्याचशा चुका होत आहेत आणि त्या चुकांचा परिणाम आपल्याला कुठेतरी भोगावा लागतोय. या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्या शहरामध्ये होतोय. 1 जुलै रोजी एक फार सुंदर उपक्रम आपल्या नाशिकमध्ये होऊ घातला आहे. त्या सगळ्या उपक्रमाबद्दल उद्याच्याला आपण जाणून घेणार आहोत मॉर्निंग नंबर वन मध्ये आणि प्रेरित सुद्धा होणार आहोत. आपण सुद्धा त्या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहोत. कसं नेमकं काय सांगेन तुम्हाला, नक्कीच सांगेन. एक कुडी फ्रॉम उडता पंजाब गाणं एन्जॉय करताय तुम्ही. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.